श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 11वा अध्याय सुरू आहे, आपले 8 श्लोक झालेले। कालच्या भागात शेवटी पाहिला आपण की देवानी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली। आधी विश्वरूप दाखवायला सुरुवात केली पण ते अर्जुनाला दिसत नव्हतं, अर्जुन ते पाहू शकत नव्हता आणि म्हणून देवाला वाटलं की एथ का पा हा उगला म्हणूनही कृष्णे जव पाहिला, हा उगाचा उगाच कसा बसला आहे। असे जेव्हा कृष्णाने पाहिले तर मग आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे, तो इच्छेचे अपेक्षेचे दागिने घालून तसाच बसला आहे असं श्रीकृष्णाच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली। आता यापुढचा भाग 9व्या श्लोकापासून आपण घेणार आहोत आणि ती दिव्य दृष्टी दाखवण्याचा सगळा प्रसंगच, त्याचा वृत्तांत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत आहे। आता संजय कशाप्रकारे वर्णन करील हा भाग आपण पाहूया।
पुंडलिकावरदे हरविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरम्।
संजय म्हणाला हे राजा, राजा धृतराष्ट्रा, महायोगेश्वर संपन्न हरी म्हणजे श्रीकृष्ण याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखविता झाला।
पै कौरव कुळ चक्रवर्ती मजहाची विस्मयो पुळत पुळती जे श्री हुनी त्रिजगती सदैव असे कवणी ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचुनी दावा पा जगी ना सेवक पण तरी अंगी शेषाचाची आथी हा हो जयाचे निसोसे शिणताठही पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवणाहे परीते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखे कंदर जाहले जिये दिवनी जन्मले पांडव हे परी पाचाही आतू अर्जुना कृष्ण सावियाची जाहला अधिना कामुक का जैसा अंगना पैता किजे पडविले पाखिरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा नचले कैसे दैव येथ सुरवाडले ते जाणो नाही।
संजय धृतराष्ट्र राजाला म्हणत आहे हे कौरव कळकुळातील सार्वभौम चक्रवर्ती महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोण आहे, अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय या जगामध्ये दुसरा कोण समर्थ आहे, दाखवा बरे। अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे ना। अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे 8ही प्रहर शिणत असतात तसे भगवंताकरिता कष्ट सोसणारे अन्य कोण आहेत। त्याचप्रमाणे गरुडासारखा देवास आपल्याला आपल्या पाठीवर वाहून नेणारा असा दुसरा कोण आहे। परंतु हे सर्वही आता एका बाजूला राहिले। ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले। परंतु पाचही पांडवांमध्ये कृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले, जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या अधीन करते। अरे शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, करमणुकीकरिता पाळलेला पशुही इतका हुकुमात राहत नाही, इतके अर्जुनाच्या अधीन श्रीकृष्ण झालेले आहेत। या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे ते समजत नाही गड्या।
आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळीत असे हा कोपे की निवांतु साहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जिनोणी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषयोची वानिता जाहले भाट जयाचे हा योगियांचे समाधि धन की होनी ठेले पार्थाधिन या लागी विस्मयो माझे मन करितसे राया तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा कृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होये।
या प्रसंगी संपूर्ण परब्रह्म वस्तूचा अनुभव येण्याचे भाग्य फक्त या अर्जुनाच्या दृष्टीला लाभले आहे। पहा श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवित आहेत। अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात, अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत काढतात। एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेडच लागलेले आहे। सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकूनच जन्माला आलेले जे शुक इत्यादी खरे खरे पुरुष ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलाचेच वर्णन करणारे स्तुती पाठक झाले। योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून तो अर्जुनाच्या अगदी अधीन झाला आहे आणि याकरिता राजा धृतराष्ट्रा माझे मन अत्यंत आश्चर्य करत आहे। पुढे संजय म्हणतो, कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा याच्यात आश्चर्य ते काय, कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदयच होतो। तेवीच संजय म्हणे कायसा विस्मयो इथे कौरवेशा कृष्णे स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय होय। ज्याचा स्वीकार करील कृष्ण त्याच्या भाग्याला उसळी आली असे समजायचे।
म्हणोनी तो देवाचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे तव विद्येचे आंधारे जावो चिलागे ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळी का उजळलिया कृष्णे मग दिव्य चक्षु प्रकटला तया ज्ञान दृष्टी पाटा फुटला यया परिदाविता जाहला ऐश्वर्या पुले हे अवतार जे सकळ ते जी समुद्रीचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मिस्तव दिसे।
म्हणून अर्जुना ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील अशी तुला दिव्य दृष्टी मी देतो असा तो देवाचा राजा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणू लागला। अशी अक्षरे भगवंताच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञानाचा सर्व अंधकार एकदम नाहीसा होऊ लागला। ती अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतीच अर्जुनाकरता कृष्णाने उजळल्या असे समजा। मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले। याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपला ऐश्वर योग दाखविला। हे जे सर्व अवतार ते ज्या विश्व रूप रूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्व रूप रूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते असं ते विश्वरूप
जिये अनादिभूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जई एक वेळ खादली होती माती तई कोपोनिया हाती यशोदा धरिला मग भेणे भेणे जैसे मुखी झाळा ध्यावयाचे निमिसे सबदाही भुवने सावकाशे दाविलीतिये। नातरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले, आणी वेदांचिये ही मती ठेले ते लागला बोलू। तैसा अनुग्रहों पैराया श्री हरि केला धनंजया, आता कौड़े कड़े ही माया ऐसी भाषणीणे तो।
ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला आपल्या ठिकाणी दाखविले। पूर्वी कृष्ण लहान असताना जेव्हा एका वेळेस ह्या श्रीकृष्णाने माती खाल्ली होती, तेव्हा त्याच्या आईने म्हणजे यशोदेने त्यास रागावून हाताने धरले। नंतर त्यावेळी भीत भीत जसे काही तोंडातील मातीचा झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने आपले तोंड उघडले होते आणि यशोदेला विस्तारासह 14 लोक आपल्या मुखात दाखवले होते। अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी असे आले, पण ती कशी करावी हे त्यास कळेना। तेव्हा त्या मधुवनामध्ये भगवंतानी आपला एक शंख त्याच्या गालाला लावला, तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागला। संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर अगदी त्याप्रमाणे अनुग्रह केला आणि त्या अनुग्रहामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा देखील तो जाणेना असा झाला। तो मायेच्या पल्ल्याआड, मायेच्या पार गेला असा अर्जुन त्या विश्वरूप पाहण्यामध्ये आता गुंग होईल। एक सरे ऐश्वर तेजे पाहले, तया चमत्काराचे कारणव जाहले, चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयांचा। जैसा ब्रह्म पूर्णोदकी पव्हे मार्केंडेय एकाकी, तैसा विश्वरूप कौतुकी पार्थु लोळे। मणि केवळे गगनयेथ होते, ते कवणे नेले पा केविते, ती चराचरे महाभूते काय जाहली। दिशांचे ठावही हारपले, अधोर्ध्व काय नेणो जाहले, चीलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार। नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना। एकदम भगवंताच्या स्वरूप ऐश्वर्याचे तेज प्रकट झाले आणि त्यामुळे जसे कल्पांताच्या वेळी जलमय होते, त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय वाटू लागले आणि आश्चर्याच्या गर्दीमध्ये त्याचे चित्त बुडून गेले। ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत व्यापलेल्या उदकामध्ये एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता, अगदी त्याप्रमाणे विश्वरूप रूपी आश्चर्यामध्ये अर्जुन लोळू लागला। अर्जुन म्हणाला, एवढे मोठे इथे आकाश होते, ते कोण जाणे कुठे चालले गेले। ते सर्व स्थावर जंगम पदार्थ आणि हे सर्व महाभूते कुठे गेले काही कळत नाही। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशा या दिशांचा माग मोसही शिल्लक राहिलेला नाही। वर खाली हे कोण जाणे कोठे गेले सर्व। जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला। अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना संपूर्णपणे गिळून टाकली आहे। तेव्हा मनासी मनपण नस्फुरे, बुद्धी आपणपणने सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले। तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता। तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे मांडो निठेले। जैसे वर्षा काळीचे मेघोडे, का महाप्रळयीचे तेज वाढे,
तैसे आपण पे आपणे नवीन कोणीकडे नदी नेदी चिवरो प्रथम स्वरूप समाधान पाऊनी ठेला अर्जुन सवे चीव घड़ी लोचन तव विश्वरूप देखे हिंची दोही डोळा पहावे विश्वरूपा सकड़ा तो ही श्री कृष्णे सोहड़ा पुरविला ऐसा।
तेव्हा मनाला मनपण स्फुरेनासे झाले, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प करणे हे सर्व बंद पडले। तसेच बुद्धी आपण आपल्याला सावरीनाशी झाली, बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करीनाशी झाली, आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्याने चकित होऊन माघारी परतून हृदयामध्ये साठवल्या, किंवा इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्यात असं म्हणूया। त्या स्थितीमध्ये स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली, जणू काय ज्ञान मात्राला मोहनास्त्रच घातले। तीर्थ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले, स्तब्धपणालाही स्तब्धपणाला म्हणजे शांततेलाही शांती मिळाली, टकासी टक लागले। जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता, अशी अवस्था एकाग्रचित्ताची झाली। याप्रमाणे चकित होऊन तो कौतुकाने पाहू लागला, तो पुढे जे चार भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूंना नटून राहिले असे त्याला दिसले। ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये येणारे ढग किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज ही पसरून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय त्या विश्वरूपाने कोणतीही जागा शिल्लक ठेवली नाही। दिलेल्या दिव्य दृष्टीने प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले व त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा लगेच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले आणि याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती। त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णाने याप्रमाणे पुरविला, इहीची दोही डोळा पहावे विश्वरूपा सकळा तोही श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा। अशा प्रकारे श्रीकृष्ण पूर्णपणे अर्जुनाच्या अधीन झालेला आणि अर्जुन जसं म्हणेल तसं करू लागला। पुढे काय घडलं हे आपण पाहू। हे सगळं अद्भुत आहे बरं का, आश्चर्यजनक आहे, अद्भुत आहे, मिरॅक्युलस आहे। म्हणून माऊली म्हणतात की याला शांत या अध्यायात शांत रसाला अद्भुत रस येऊन मिळणार आहे आणि तो आपण आता अनुभवतो आहे।
अनेक वक्त्र नयम अनेका अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोध त्यादुदम अनेक वत्र नयन मनेक मद्भूत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोध्यतायुधम।
ज्याच्यामध्ये अनेक मुखे आणि डोळे होते, ज्याच्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त अनेक दिव्य आयुधे धारण केलेली होती।
मग तेथ सैंद देखे वदने जैसी रमानायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रीची की आनंदाची वने सासिंदली जैसी सौंदर्या राणी व जोडली तैसी मनोहरे देखली हरीची वक्त्रे तेणे तयाही माझी एकैक सावियाची भयानक काळरात्रीची कटक उठावली जैसी की ये मृत्यूसीची मुखे जाहली हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडली प्रयानळाची।
मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली, ती मुखे जणू काही लक्ष्मीकांत श्रीकृष्ण याच्या राजमंदिरासारखी होती, अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रकट झालेली भांडारेच होती, किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले होते, किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले असे होते। तशी त्याने मनहरण करणारी मनमोहक अशी श्रीकृष्णाची मुखे पाहिली। त्यात देखील कित्येक मुखे जणू काय प्रळय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती. किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रलय कालच्या अग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत, अशा प्रकारची ही काही रूपे होती. तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखली विरे आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते पै ज्ञान दृष्टीचे नि अवलोके परिवदनांचा शेवटू नटके मग लोचन ते कवतिके लागला पाहू तव नाना वर्णे कमळवणे की विकासली तैसे अर्जुने डोळे देखिले पालिंगने आदित्यांची तिथेची कृष्ण मेघाचिया दाटी माझी कल्पांत विजूंचिया स्फुटी तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रूमंगा तळी हे एकैक आश्चर्य पाहता ये एकेची रूपी पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. तशी अद्भुत व भयंकर मुखे त्या शूर अर्जुनाने त्या विश्वरूपामध्ये पाहिली. किती एक निरुपम अलंकारयुक्त अशी मुख्य होती, सौंदर्ययुक्त होती. पुष्कळ मुखे सौम्य अशी होती. अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत काही लागेना म्हणून मुखे पाहणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला. तेव्हा जणू काय अनेक रंगाच्या कमळांचे आग प्रफुल्लित झाले आहे असे त्याला दिसू लागले, आणि तसे विस्तृत आणि तेजाने सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनाने पाहिले. डोळे पाहत होता तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीमध्ये प्रळयकाळची वीज चमकावी तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या भुव्यांच्या खाली त्याने पाहिल्या. भ्रूमंगातळी माझी कल्पांत विजुचिया स्फुटी तैशिया वन्नी पिंगळा दिठी असं त्यानं सर्व पाहिलं. हे एक एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. हाच त्या परमात्म्याचा ऐश्वर्य योग, एकाच ठिकाणी अनेक रूपे किंवा अनेक रूपामध्ये एक देवच भरलेला. मग म्हणे चरणते कवणीकडे की उते मुकुटके दोरदंडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची तेथ भाग्य निधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीचा भाता वाय कांडिया हाती नातरी चतुरानाची वाचे आहाती लटकिया अक्षरांचे साचे म्हणून साध्यंत पण अपारांचे देखिले तेणे जयाची सोय वेदा नाकळे तयाचे सकळ अवयव एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगते जहाले. मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कुणीकडे आहे जरा पाहू, मुकुट कुठे आहे पाहू दे, व त्या बळकट भुजा कुठे गेल्यात, अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे. तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची आज सर्व इच्छा पूर्ण होणारच, काहीच व्यर्थ जाणार नाही. पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये कधी निष्फळ भाण असतो का? आणि अर्जुन तर शंकराचा अवतार, अथवा ब्रह्मदेवाच्या जिभेवर खोट्या अक्षरांचे ठसे कधी नसतात. म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदि व अंत पाहिला. ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी पूर्णपणे पाहिली. चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे परब्रह्मापुले नियांगे ल्यावया आपणची जाहला अनेगे तिये लेणी मी सांगे काई सया सारिखी जिये प्रभेचिये झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रकटे तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीसी होय गोचरू
देवापण पेची लेले ऐसे विरू देखत असे। आपण आंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे।
जी विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नाच्या अलंकारीने शोभत होते त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहत होता। जे अनेक अलंकार देव म्हणजे परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरिता आपण बनला ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगू। ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळ प्रकाशित होतात आणि जी प्रभा महातेजाच्या महातेजाचे पूर्ण जीवन आहे ज्या प्रभेने सर्व विश्व दिसाव्यास लागते ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील असे कसे होतील कारण आपण ते कधी पाहिलेच नाही। असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुनाने पाहिले। देव आपणच अवयव आपणच दागिने आपणच हात आपणच शस्त्र आपणच जीव आपणच देह वगैरे सर्व बनले होते। फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे। आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे असं त्यांनी सर्व जग भरून टाकलं। मग तिथे त्या विश्वरूपामध्ये ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजांमध्ये प्रलयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली। ज्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात असे त्यांनी ते शस्त्र पाहिले। मग तेथेची ज्ञानाचा डोळा पाहात कर पल्लवा जव सरळा तव तोडित कल्पांतीची आ ज्वाळा तैसी शस्त्रे झळकत देखे। जयाचिया किरणाचे ने निखरेपणे नक्षत्रांचे होत फुटाणे तेजे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो। मग काळकूट कल्लोळी कवळिले नाना महाविजुंचे दांग उमटले तैसे अपार कर देखिले उदितायुधी। त्या विश्वरूपामध्ये अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तर तिथे प्रलयकायच्या अग्नीसारखी ती तोडणारी शस्त्र झळकत होती। ज्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात ना व ज्यांच्या तेजाने मागे सरलेला अग्नी समुद्रामध्ये प्रवेश करतो असे म्हणायच काही हरकत नाही। मग काळकूट नावाच्या विषयाचा जणू काही लाटाच्या लाट्याच बनल्या आणि त्या लाटा बनून इकडे तिकडे फिरू लागल्या किंवा प्रळय काळच्या विजेचे अरण्यच प्रकट झाले आहे तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात त्याने पाहिले। अशा प्रकारे त्याने विचित्र विचित्र जे कधी पाहिलेलं नाही असं सगळं देवाचं रूप पाहिलं आणि हे विश्वरूप सगळं सुंदर सुंदर असेल अशी जी कल्पना अर्जुनाची होती आता ती जाऊ लागली। हे इथे सगळं काही सुंदर सुंदर नसून सगळं काही प्रेममय शांतीपूर्ण स्तुतीपूर्ण असं नसून भयंकर सुद्धा आहे असं त्याला जाणवू लागलं। विश्वरूपाचा हा जोरदार प्रसंग चाललेला आहे थांबायची इच्छा होत नाही पण वेळेच्या मर्यादेमुळे इथे थांबावं लागेल। उर्वरित भाग उद्या घेऊया।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।